अध्याय 13वा श्लोक क्रमांक 24 आणि 25। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिद् आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेम अजानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते तेपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। कोणी एकू सुभटा विचाराचा आगिटा आत्मानात्म किटा पुटे देऊनी छत्तीसही वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडिती शुद्ध आपणपे तया आपणपयाच्या पोटी आत्मध्यानाचिया दिठी देखती गा किरीटी आपणपेची आणिक पै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एकते अंगलगे कर्माचेनी येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भव भेऊरे आघवेची परीते करीती ऐसे अभिमानू दौडूनी देशे एकाच या विश्वासे टेकती बोला जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख तयांचे नि मुखे जे निघे तेतुले आदरे चांगे ऐकोनिया आंगे मने होती तया ऐकणेयाची नावे ठेवीती गा आघवे तया अक्षरांसी जीवे लोण करीती तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासूनी निघती वोजा गोमटिया ऐसे से हे उपाये भूवस एथे पाहे जाणावया होये एकी वस्तु।
वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोह शांतये पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। अर्चन आणि वंदन भक्ती आणि दास्य भक्ती असा आपण एक जो ग्रुप कल्पिला त्याबद्दल आपण पाहतो आहोत। अंतर्यामी असणाऱ्या भक्तीला भावाला श्रद्धेला आपल्या ठिकाणी असणाऱ्या आदरभावाला प्रेमाला अर्चनामुळं एक प्रकारे आउटलेट मिळतो। तसंच व्यापक परमात्म ज्ञान होण्यासाठी म्हणून कितीही म्हटलं तरी केवळ चिंतनाची उपासना आणि ध्यानाने एकरूपतेची उपासना या महत्वाच्या असल्या तरी देखील आपल्या शरीराला देखील तशी सवय असणं गरजेचं आहे। आपल्या देहाकडून मनाकडून इंद्रियांकडून ध्यानातली शांती मिळवल्यानंतर व्यापक अर्थाने परमात्माच सर्व ठिकाणी नटून राहिलेला आहे अशा खऱ्या खुऱ्या बोधावर वर्तनावर येणं गरजेची गोष्ट आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणजे अर्चन भक्ती आहे. प्रतिमेचं पूजन, सद्गुरूंच्या प्रतिमेचं पूजन, आणि जेव्हा तशी वेळ येईल, जेव्हा तशी सुसंधी लाभेल, तेव्हा सद्गुरूंचं प्रत्यक्ष पूजन, असं अर्चन भक्तीचं स्वरूप आहे. समर्थांनी काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भाव भगवंत अर्चने या नावं अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलं की ऐसेची सद्गुरूंचे भजन करूनी असावे अनन्य या नावं भगवत भजन पाचवी भक्ती. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं आलेलं होतं. अर्चनामध्ये साहजिकच एक विधी आहे. जर कोणतीही कृती करायची असेल तर त्याला सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे. तसं अर्चनामध्ये संकल्प ही सुरुवात आहे, विधी आहे. आपण काय करतो आहोत, कशाकरता करतो आहोत, यांनी आपल्याला काय प्राप्त व्हायला पाहिजे याच्याविषयीची सुस्पष्ट कल्पना म्हणजे संकल्प. याच्याविषयीचा अंतर्यामी उच्चार म्हणजे संकल्प. आणि अर्चनामध्ये संकल्प महत्वाचा आहे. मागच्या वेळेला मी म्हटलं, पूजेला बसत असताना, अर्चनाला बसत असताना थोडं शांत बसावं. काय कशाकरता करतो आहोत हे अंतःकरणात ठसावं, जरा निर्विचार व्हावं, थोडं ध्यान केलं तरी चालेल, शांत व्हावं देहानी मनानी बुद्धीनी. आणि भगवंत पूजावा, देव पूजावा, सद्गुरू पूजावा, त्याचा एक विधी असेल. त्या विधीबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाव आहे. सर्व इंद्रियांचा भाव, मनाचा बुद्धीचा देखील भाव, श्रद्धा असावी, आदर असावा, प्रेम असावं. त्याबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे सत्भाव असावा. एक आदर प्रेमाच्या अंगाने भाव आहे आणि सत्भाव म्हणून अजून एक गोष्ट उपस्थित आहे. सद एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम, एकमेवा द्वितीय असं सत अव्यक्त तत्व विश्वाच्या प्रारंभी जे होतं तेच विश्वाच्या आत बाहेर नटून राहिलेलं आहे आणि तेच माझ्या उपास्य दैवताच्या देखील अंतर्यामी आहे आणि त्या सत तत्वाची मी पूजा करतो आहे. मी सद्भाव अंतर्यामी ठेवून पूजा करतो आहे. आता गणपतीचे दिवस चालू आहेत. पूजा करत असताना त्या मूर्तीच्या आत परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव धरून पूजा करायची. एक भाव आहे आपल्या इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा, श्रद्धेच्या अंगाने, आदराच्या अंगाने, मूर्तीच्या आदराच्या अंगाने. आणि दुसरा भाव आहे मूर्तीच्याही पलीकडे आत अधिष्ठानभूत असणाऱ्या परमात्म तत्वाविषयीचा निश्चय. हा देखील सद्भाव अर्चनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अर्चनामध्ये अजून एक गोष्ट, ती म्हणजे समर्पण. अर्चन झाल्यानंतर अर्चन जो करतो त्यांनी थोडंसं समर्पण करावं. त्या समर्पणाची पद्धत पूजेच्या मध्ये एक छोटी दुधाची वाटी, त्याच्यामध्ये दूध आणि साखर घातलेली आहे। काय होईना रोज ते आपण समर्पण करतो आहे आणि याच्याकडे फार स्थूल दृष्टीने किंवा विशेष विचार न करता पाहू नये, त्याच्यामध्ये खूप भाव असावा। त्या अंगाने खरं म्हणजे आपली सगळी संपत्ती आपण समर्पण करतो आहोत, आपल्यापाशी जे आहे ते सर्व आपण समर्पण करतो आहोत असा मूळ भाव असावा। हे मानसिक आहे आणि थोडंसं प्रत्यक्ष आहे, पण रोज मानसिक आणि थोडंसं प्रत्यक्ष करता करता आपणच समर्पित होतो आहोत असा भाव निर्माण व्हावा। म्हणून समर्थांनी काया वाचा आणि मने असं म्हटलेलं आहे। कायेने पूजा करत असताना काय बरं हो, कायेने पूजा करत असताना देवाची सेवा करतो आहोत, तसंच सद्गुरूंची पूजा करत असताना कार्याची सेवा करतो आहोत, अशा प्रकारचा भाव पूजेच्या मध्ये असावा। देह देखील देवकारी झिजवतो आहोत असा भाव असावा। आता देवालय तशा तऱ्हेने छोटी देवघर आपल्याकडे असतात, पूर्वी घर मोठी होती देवखोली असे, ती देवखोली घरातल्या भगिनी झाडत असत किंवा जो पूजा करतो तो झाडत असे, स्वच्छता करत असे। भले घराची स्वच्छता करायला माणसं गडी असली, पण देवाचा तिथली पूजा स्वच्छता ही स्वतः जो पूजा करतो पूजक आहे त्यांनी करणं अपेक्षित आहे। कायेनी पूजा करणं तसं वाचेनी वाचेचाही त्याच्यामध्ये सहभाग असावा, म्हणजे स्तुती स्तोत्र स्तवन आरती या गोष्टींमध्ये वाचेचा पूजेमध्ये असणारा सहभाग, नामस्मरण। म्हणून अर्चन भक्ती आहे, त्या अर्चन भक्तीमध्ये कीर्तन भक्ती विष्णुस्मरण भक्ती ही समाविष्ट झाली। आणि मनानी म्हणजे मनपूर्वक मनाच्या सहाय्यानी तसंच आपल्या मनासह, नाहीतर मग कृती एका प्रकारे आपल्या हातून घडते आहे आणि मन मात्र दुसरीकडेच आहे। मन मात्र कुठेतरी ऑफिसमध्ये दुसरा कोणता तरी विचार करत फिरतंय असं मनाची स्थिती आहे असं होऊ देऊ नये। म्हणून मनाचाही सहभाग पूजेमध्ये असावा। समर्थ म्हणतात चित्ते वित्ते जीवे प्राणे, अर्चनाच्या आधी अर्चनामध्ये देखील चिंतनपूर्वक चित्त लावून एकाग्रतेनी असं पूजन करावं आणि वित्ते हे फार अवघड आहे, कारण आपलं सगळं अडतं ते या वित्ते या ठिकाणी अडतं। आपण करताना करतो, आपली आवश्यकता असते म्हणून आपण करतो, पण आपण प्रत्येक ठिकाणी वित्त वाचवत असतो। मला मध्यंतरी एक डॉक्टर भेटले, सर्जन होते आणि नावाजलेले सर्जन आहेत, ते ताणाबद्दल बोलत होते. ताण पडतो आणि ताण काय पडतो तर माझ्याकडून सर्जरी करून घ्यावी असं अशा करता माझ्याकडे रांगा लागतात असं ते म्हणत होते. माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक माझं जे कौशल्य आहे त्याकरता येतात पण बिल द्यायची वेळ येते तेव्हा आमदाराची चिठ्ठी नगरसेवकाची चिठ्ठी आणि कोणाच्या ओळखी बिल कमी करावं म्हणून प्रयत्न याचा खूप ताण पडतो असं म्हणत होते. आपली ती सवय आहे. ओळखीच्या माणसाला जरी काम दिलं तरी काम दिल्यानंतर सगळं करून घेतल्यानंतर आता तू मला किती डिस्काउंट देणार तोपर्यंत काही नाही, सगळं झाल्यानंतर आता माझे पैसे काहीतरी कमी कर असा आपण आग्रह करतो. म्हणजे तुझे आणि माझे जे विशेष संबंध आहेत त्यापोटी आता तू काही कमी कर याचा अर्थ आपण त्याचा जो प्रॉफिट किंवा त्याचा फायदा आहे तो कमी करायला लावतो. त्याचे बाकीचे खर्च ठरलेले असतात ते लोक त्याच्याकडून घेणारच. आता तू माझ्याकरता काही कमी कर असं आपण सांगत असतो. असं हे जे वित्त आहे स्वामीजी म्हणायचे की देण्यासाठी धाडस लागतं. बाकी एक वेळ श्रमाने देखील माणूस करेल, जागरण करेल, मेहनत करेल, इकडची वस्तू तिकडे नेऊन ठेवेल, दोन दिवस मी पूर्ण तुमचा आहे असं म्हणेल पण पैसे द्यायची वेळ आली, वित्त द्यायची वेळ आली की पंचायत होऊन जाते. त्याला असं वाटतं की इथं काहीतरी चुकीचं चाललंय. ही आपली सवय लागून गेलेली आहे. आणि ती सवय आपण देवाच्या तिथे देखील वापरतो. स्वामीजी म्हणायचे की चांगला वास नसलेल्या उदबत्त्या पूजेला कशी ही फुलं. या सगळ्याचा पैशाशी संबंध आहेच ना. बाकी लग्नामध्ये देखील जेवणासाठी 350 रुपये पान, 400 रुपये पान, 500 रुपये पान, मी असं ऐकले की 700-800 रुपये पान असं देखील खर्च केला जातो. पण गुरुजींना मात्र पैसे कमी करा असा आग्रह धरला जातो. ते किती घेतात, काय जे घेत असतील ते त्याच्यात 500 रुपये तरी कमी करा, काहीतरी बर एवढे घ्या असं मनुष्य म्हणतो. हे जे वित्त आहे या वित्ताच्या ठिकाणी तुमची खरी म्हणजे समर्पण वित्तावर अवलंबून आहे की काय असं वाटावं. चित्तापेक्षाही जास्त चिंतन करेल बसल्या जागी पण व्यवहार स्वच्छ ठेवणार नाही, परत देताना अडचण वाटेल. म्हणून अर्चनामध्ये वित्ताचा देखील समर्थांनी उपयोग केला. जी कामं आहेत त्या कामाकरता, देव कामाकरता, सद्गुरूंच्या कामाकरता वित्ताची गरज असते. तसं म्हटलं तर चांगल्या ठिकाणी काही कमी पडत नाही, तरी देखील करणाऱ्याला संस्कार व्हावेत म्हणून त्याचं समर्पण जे आहे ते उत्तम व्हावं म्हणून वित्त हा देखील शब्द समर्थांनी घातलेला आहे. आणि जीवे प्राणे असं त्याच्यानंतर म्हटलं, जे अतिशय जीवभावाने जणू जीवन डावाला लावलेलं आहे. प्राणपूर्वक आणि पुढे तो शब्द आला सद्भावे, भगवंत अर्चणे, जे काया वाचा मन चित्त वित्त. काया वाचा मन हे स्थूल आहे, देह संघातापर्यंतच आहे. वित्त ही भौतिक गोष्ट आहे, अवघड आहे. जीव प्राण ही अंतर्यामी असणारी गोष्ट आहे, सर्वात महत्वाची वाटते अशी. जीव प्राण महत्वाचं वाटतं का वित्त महत्वाचं वाटतं याच्याबद्दल मात्र गोंधळ आहे बरं का। म्हणजे जीव प्राण हे सगळ्यात महत्वाचे वाटायला हवेत, पण मी असा एक विनोद वाचला होता की एक शेठाणी शेठजींना म्हणते की चौपाटीवर समुद्रात बुडत असलेल्या आपल्या मुलाला या बहादूर तरुणांनी वाचवलं तर याला 100 रुपये देऊ का। तर तो म्हणतो की तो जरा अर्धवट मेल्या अवस्थेतच बाहेर आलाय, 50च दे। म्हणून वित्त महत्वाचं का जीव प्राण महत्वाचा याच्याबद्दल गोंधळ आहे थोडा। म्हणजे सगळं झाल्यावर वित्तच महत्वाचं, एरवी जीव प्राण महत्वाचा, पण ते डॉक्टर म्हणाले तसं तो वाचला की वित्त महत्वाचं। समर्थ असं म्हणतात की सद्भावे या ज्या सर्व गोष्टी सहित अर्चन करायला सांगितले त्याच्याबरोबर सद्भाव म्हणजे ज्याची पूजा करतो आहे तो निर्गुण अव्यक्त अक्षर आहे आणि अक्षर ब्रह्माची पूजा करतो आहे असा भाव, निर्गुणाची पूजा करता येत नाही पण या पांडुरंगाची पूजा करता येते। निर्गुणाचाच घडलेला पण सगुण स्वरूप, निर्गुणाच्या पायावर डोकं ठेवता येत नाही, कसं ठेवणार। निर्गुणाचे गुण गाता येत नाहीत, कोणते गुण आहेत निर्गुणाला, निर्गुणाला ओवाळता येत नाही। निर्गुणाचा जो पूजक असतो तोही निर्गुण आपण आहोत अशा भूमिकेवर आला तरच निर्गुणाची पूजा म्हणजे एकरूपता संभवते। पण मूर्ती पूजेमध्ये हा एक मोठाच ऍडव्हान्टेज, फायदा, लाभ आहे की आपण ज्याची पूजा करतो आहोत तो वस्तुतः आहे निर्गुण, पण माझ्यापुढे सगुण पावलं आहेत त्याची असा भाव ठेवता येतो, हा सद्भाव आहे। या सद्भावाने भगवंतांचं अर्चन करणं ऐसेची सद्गुरूंचे भजन करून असावे अनन्य, अशा प्रकारे सद्गुरूंचं भजन अशाच भावाने करावं आणि अशा भावाने सद्गुरूंचं भजन करून आपण अनन्य म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळे नाही स्वरूपाच्या अंगानी आणि देहाच्या अंगानी मात्र त्यांचं पूजन करतो आहोत। स्वरूपानंद म्हणतात ना, करुणी आत्मत्वे वंदन, आत्मभाव तर ठीक आहे पण वंदनही करतो आहे, देहवंदन करतो आहे आणि आत मात्र आत्मभाव आहे। ऐसेची सद्गुरूंचे भजन करुण असावे अनन्य, या नाव भगवत भजन पाचवी भक्ती। मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे। ते असं म्हणतात ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी। मानस पूजा ही खूप अंतरंग, कारण संपूर्णपणाने मन वापरायला लागतं जिथं। मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी, मानस पूजा अगदी अगत्याने करावी आणि मानस पूजा प्रत्येकाला करता येते, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा करता येते, शांत वेळेला करता येते, सकाळी उठल्यावर करता येते, रात्री झोपायच्या आधी करता येते। मानस पूजेला स्नानाचं बंधन नाही, प्रत्यक्ष पूजेला स्नानाचं बंधन आहे। आजारी व्यक्ती मानस पूजा करू शकते, तुम्ही परगावी आहात तेव्हा देव घेऊन जात नाही, घरात देव राहतात, मानस पूजा करता येते, जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे की जे मानस पूजा। याचा अर्थ काही दासबोधांमध्ये आपल्याला जी वस्तू हवी आहे ती देवाला व्हावी म्हणजे आपल्याला मिळते असे अर्थ केलेले आहेत। जे जे आपण असं पाहिजे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या जे मनात येईल ते। इथं दासबोधातच एका ठिकाणी असं म्हटलं की एक मानस पूजा करतोय आणि दुसऱ्याला समजतंय की हा मानस पूजा करतोय आणि मानस पूजा करताना अडथळा आला, माळ गळ्यात जाईना देवाच्या, ते दुसऱ्यांनी ओळखलं याच्या मानस पूजेत आलेला अडथळा आणि त्यांनी असं सांगितलं की मुकुट काढ माळ घाल आणि वर परत मुकुट घाल तुला अडथळा आलाय तिथं। तर समर्थ म्हणतात की कल्पनेची पूजा आहे, आखूड माळ कशा करता कल्पिली सांगते ऐकते वेडे जाणावे असं त्यांनी म्हटलंय, केवळ मूर्ख म्हणजे करणारा जो असतो तो करत असताना देखील स्वतःचा कंजूष भाव असेल तर खूप कंजूष अशा प्रकारे पूजा करतो तसं गरज नाही, मानस पूजा चाललेली आहे असं समर्थ म्हणतात। अशा प्रकारे ही अत्यंत महत्वाची अर्चन भक्ती आणि त्या भक्तीला लागून असलेली भक्ती म्हणजेच वंदन भक्ती। आपण एक दोन मिनिटं शांत बसू। हरि 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 स्वामी जी। हरी हरी या अर्चन भक्तीलाच लागून असलेली भक्ती म्हणजे वंदन भक्ती। पूजा करणं आणि पूजेच्या पाठोपाठ वंदन करणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, त्यामुळे पूजेमध्ये वंदनाचा सहभाग आहे, पूजेमध्येच नमस्काराचा सहभाग आहे आणि पूजेमध्ये नमस्कार केल्यानंतर ही नमस्काराची सवय सुटू नये, नमस्काराची सवय चालू राहावी। जसं पूजा अशा करता करतो आहे की श्रवण कीर्तन विष्णुस्मरण एवढे टप्पे जीवनात आल्यानंतर सद्गुरूंचा अनुग्रह घेतला, पादसेवन भक्ती म्हणजे ध्यानाने एकरूपता ही साधण्याचा थोडा बहुत प्रयत्न करतो आहे, त्या एकरूपतेचं स्वरूप प्रथम आधी आपल्या ठिकाणी परमात्मा ओळखणं, आपल्या ठिकाणी परमात्मा ओळखल्यानंतर सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे हे ओळखण्याआधी ध्यानातून उठल्यानंतर आपण प्रकृतीवर येतो आणि अहंकारावर येतो आणि सर्वत्र परमात्मा ओळखण्याची गोष्ट राहून जाते। तसं घडू नये म्हणून सर्वत्र भरून राहिलेला पण प्रतिमेच्या अंगाने असणारा देव सद्गुरू सद्गुरूंची प्रतिमा यांचं पूजन नमस्कार त्या मूर्तीच्या अंतर्यामी परमात्मा आहे अशा भावानी सद्भावानी पूजन त्या सद्भावानीच नमस्कार आणि हा सद्भावानी केलेला जो नमस्कार आहे तो अर्चनानंतर देखील सद्भावानी नमस्कार म्हणजे वंदन भक्ती। सद्भाव आणि वंदन हे कायम राहणं जीवनामध्ये म्हणजे वंदन भक्ती। समर्थ असं म्हणतात की सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारीच जावे। सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरुशी करावे नमस्कार साष्टांग भावे। साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा। 56 कोटी वसुमती मध्ये विष्णु मूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्य नेमे विशेष भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार करावे। वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित जावे। जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे। म्हणजे देवघरातल्या देवाला नमस्कार केल्यानंतर हळूहळू नमस्काराचा भाव व्यापक करावा, नमस्कारात अर्चन आलंच एक प्रकारे, अर्चनाच्या अंती नमस्कार आहे सद्भावानी, तो नमस्कार करत राहावं। समर्थांनी प्रथम देवाला नमस्कार करावा असं म्हटलं, मग संत साधू सज्जन दिसतील त्यांना नमस्कार करावा. मग पंचभूत आहेत त्यांना नमस्कार करावा, सूर्य इत्यादी. त्यानंतर सद्गुरूंना नमस्कार करावा, प्रतिमा देवांना नमस्कार करावा असं म्हटलं. आणि या सर्वांना नमस्कार अधिकारानुरूप करावेत असं म्हटलं. अधिकाराप्रमाणे नमस्कार करावेत असं स्पष्ट सांगितलं. आणि साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु. प्रतिमा आहे, मूर्ती आहे, साष्टांग नमस्कार करावा. सद्गुरु आहेत, साष्टांग नमस्कार करावा. अन्यत्र नमस्काराचा विचारू अधिकारे करावा आणि बाकीच्या ठिकाणी अधिकाराप्रमाणे करावा. गंगा वाहते आहे, नमस्कार करावा. तिथं साष्टांगच करावा असं सांगितलेलं नाहीये. सूर्य उगवला आहे, नमस्कार करावा. सकाळी उठलो अंथरुणातून, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे म्हणाव, नमस्कार करावा. समुद्र वलयांकित हे देवी पृथ्वी माते, तू विष्णुपत्नी आहेस, मला आता तुझ्यावर पाय ठेवायला लागणार आहे, मी तुझ्यावर पाय ठेवायच्या आधी तुला नमस्कार करतो. तिथं साष्टांग नमस्कार नाही सांगितला. म्हणजे अर्चनामध्ये जो भाव आहे, एक भाव आपण धरण्याचा भाव, देह मन बुद्धीनी चित्ते वाचे असा धरायचा भाव, आणि दुसरा म्हणजे सद्भाव, त्या ठिकाणी परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव. संत दिसले, साधू दिसले, सज्जन दिसले, नमस्कार करावा. कोण कोण आले थे, काय अमुक अमुक स्वामी, अमुक अमुक आनंद, हो का बरं झालं. एका महाराजांचं चाललंच आहे तिकडं. सगळे लबाड, अशा प्रकारची एक स्वाभाविक वृत्ती चुकीच्याच वर्तनामुळे समाजात जे मोठे म्हणून गणले गेले किंवा समाजाने मानले त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे किंवा दिसत असलेल्या समोर आलेल्या परिस्थितीमुळे कोणाला संत न मानणं, कोणाला साधू न मानणं, कोणाला सज्जन देखील न मानणं. जे कोणी आहेत ते आम्हीच आहोत, कारण आम्ही खरं बोलतो, आम्ही आतापर्यंत कधी चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. तसं चांगलंच आहे हे सगळं, पण तरी देखील अहंकाराचा प्रश्न, झुकण्याचा प्रश्न म्हटलं की व्यक्ती आखडते. तसं व्यक्तीच्या ठिकाणी गुणदोष पाहू नयेत, परमार्थियांनी तर फार पाहू नयेत, त्यांची चर्चा करू नये. व्यक्ती ही स्खलनशील असते, प्रकृतीच स्खलनशील असते, तिच्या ठिकाणी गुण असतात तसे काही दोष असतात प्राकृतिक. व्यक्ती ही थोडक्यात वरवरचा आदर्श असते आणि आपण घडण्यासाठी म्हणून व्यक्तीचा उपयोग असतो. जे काही घडायचं ते आपल्याला आत घडायचं आहे, आपल्याकरता चाललेलं आहे, दुसऱ्याला नमस्कार करण्यासाठी चाललेलं नाहीये. अशा भावानी विकल्प न घेता मोठी काही मोठेपणा आहे, नमस्कार करत जावा. जसं इथं म्हटलं, जेथे दिसती विशेष गुण, ते सद्गुरूंचे अधिष्ठान. ती अमुक अमुक व्यक्ती काय सुंदर सतार वाजवते, काय करायचे ती स्वतः रात्री दारू पितो, म्हणजे तुम्ही त्याच्या कशाकडे पाहायचं असं। म्हणजे विनोबांनी तर कृष्ण भक्तीचा रोग, हो ना, कृष्ण भक्तीचा रोग नावाचा एक निबंध लिहिलाय मधुकर मध्ये। कृष्ण भक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी अशी नकारात्मक बाजू, तर तीच पाहत राहायची। फार चांगले शिकवतात, लफडा आहे एकदम दुसऱ्याच बाजूला काहीतरी। जे चांगलं आहे तर ते पाहावं, तिथं नमस्कार करावा, तेवढंच आपल्याला आपलं विकसन हवंय का त्याला नावं ठेवायची आहेत हे जवळजवळ कळत नाही आपल्याला। परवा कोणीतरी म्हटलं की एका ठिकाणी कुठेतरी नाचगाणी चाललेली होती, ठीक आहे, त्याच्याबद्दल फार प्रतिक्रिया नको, आपल्याला काय करायचं आहे? एखादी गोष्ट पाहून आपल्याला हे नको एवढं आपल्याला कळावं बस, आणि सौम्य राहावं, कठोर असू नये। म्हणून हा नमस्काराचा भाव, सत्भावानी नमस्काराचा भाव, म्हणजे आपण सत्स्वरूप परमात्मा हा जो पादसेवनानी श्रवणापासून सुरुवात होऊन मग अर्चनानी थोडा थोडा विकसित झालेला भाव नमस्कारानी अजून वाढवत नेणं, बरोबर की नाही? अजून थोडा थोडा वाढवतोय का, वाढतोय का आपल्या ठिकाणी, वाढवता येतोय का, असा प्रयत्न करणं म्हणजे वंदन भक्ती आहे। स्वामीजींनी स्वरूपानंदांना पत्र लिहून असं विचारलेलं होतं की लोक ज्ञानेश्वरीनंतर नमस्कार करतात, कधी कधी कोणी हार अर्पण करतं, तर काय करावं? तेव्हा स्वरूपानंदांनी हे जे नमस्कार आहेत हे नमस्कार ग्रंथाला आहेत असं समजावं, जे नमस्कार घेणाऱ्याच्या बाजूनी। स्वामीजींचा प्रश्न होता ना स्वरूपानंदांना, तर हे नमस्कार ग्रंथाला घडत आहेत असा भाव धरावा, आपण निमित्त मात्र ग्रंथ सांगणारे आहोत, हा नमस्कार ग्रंथाला घडतो आहे। आणि हार वगैरे त्यांनी प्रेमाने जर घातला तर तो खरं ग्रंथाला घालून द्यावा, पण गळ्यात घातला तर मग नंतर ज्ञानोबा तुकोबा आदी संत त्यांच्या ज्या तसबिरी असतील त्यांना घालावा असं स्वरूपानंदांनी म्हटलं, कारण तो त्याच्या भावाकरता त्याच्या विकसनाकरता नमस्कार करतोय, हे नमस्कार घेणाऱ्यालाही कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे। जितके जास्त नमस्कार होतात तितका नमस्कार घेणारा जास्त वंदनीय नाही झाला, केवळ संख्या वाढलेली आहे, त्यांनी काही होत नाही। नमस्कार करणारा त्याच्या साधनेकरता नमस्कार करतोय, नमस्कार घेणाऱ्यांनी त्याच्यापासून जरा दूर असायला पाहिजे। दूर याचा अर्थ ते कोणाला घडतायत हे त्याला नीट कळलं पाहिजे, ते जर नाही कळलं तर पंचाईत होऊ शकते। म्हणून देवाला, संत, साधू, सज्जन यांना आपल्या विकासाकरता नमस्कार करत जावा, आणि प्रतिमा, मूर्ती आणि सद्गुरू यांना साष्टांग नमस्कार करावा, आणि इतर जे असतील पंडित, पुराणिक, विद्वज्जन, याज्ञिक, वैदिक, तुमच्या घरी येऊन एक कार्य करून गेले, पवित्र काम करून गेले, त्यांना नमस्कार इथं जावे, त्यांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे नमस्कार करावा। आणि जिथं जिथं विशेष गुण दिसतील तर ते सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजावं. ते गुण हे अधिष्ठान आहे आणि त्या गुणाकरता नमस्कार करावा. मला परवा कोणीतरी म्हटलं की गंजपेठ नानापेठ याच्यातून म्हणजे जेमतेम एक बस गेल्यानंतर एक रिक्षात जाऊ शकते, परत आडव्या तिडव्या गाड्या लावलेल्या असतात, एवढ्या मोठमोठ्या बसेस त्यांचं सांगण्याचं तुम्हाला सांगतो. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, कोणालाही धक्का न लावता सतत जे ट्रिपा करत असतात ते गाडी चालवतानाच बोलत होते माझ्याशी. मला असं वाटतं की त्या ड्रायव्हरला खाली उतरून त्याच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे, पाया पडलं पाहिजे. विशेष गुण आहे म्हणून ते म्हणत होते की एवढं स्किल ज्याच्यापाशी आहे, असेही विशेष गुण. आता त्यांना प्रत्यक्षात उतरून त्यांच्या पाया पडायची गरज नाही, त्यांच्या पाया पडलं पाहिजे या विचारांनी त्यांना नमस्कार झाला. कुठेतरी गुणांची कदर असावी आणि सर्व ठिकाणी हे गुण पाहावेत. मी ड्रायव्हरचं अशा करता सांगितलं की तिथपासून सर्व ठिकाणी, कारण आपण बसमध्ये असणं ही एक गोष्ट आहे आणि आपण बसमध्ये नाही आणि आपण रस्त्यावर आहोत ही एक गोष्ट आहे, आणि आपल्यालाही धक्का न लावता तो जातो. हे सगळ्या इतरांचं चाललेलं नाहीये, आपल्याही वरही वेळ येऊ शकते. असं जिथे जिथे विशेष गुण असतील तिथं तिथं तुम्ही नम्र असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही गुणग्राहकता असावी आणि नुसती गुणग्राहकता नाही तर त्या ठिकाणी सद्गुरूंचं अधिष्ठान आहे. सद्गुरूंवरून परमात्म्यापर्यंत, सृष्टीचं पालनकर्त्यापर्यंत जावं. थोडंसं चिंतनानी विवेकानी किंवा नाही गेलात तरी चालेल, नमस्कार करावा. तुमच्या चिंतनाच्या बळानेच तुम्ही नमस्कार करताय, त्यामुळे प्रत्येक वेळेला नमस्कार केला चिंतन केलं असं करायची काही गरज नाहीये. अशा प्रकारचे हे नमस्कार आहेत, या नमस्कारांनी अहंकाराचं विसर्जन होतं. आपल्या ठिकाणी असणारा अहंकार, देहाहंकार जाण्यासाठी नमस्कार आहे असं लक्षात ठेवावं. तसंच आपण गुणांपुढे नम्र होतो आहोत की नाही हा मूळ प्रश्न आहे. मुळात आपल्याला गुण दुसऱ्याच्या ठिकाणी आहेत ते समजत आहेत का नाही समजत आहेत, का दोष समजत आहेत, आणि त्या गुणाचा किंवा ज्ञानाचा पंडित असतील तर त्याचा प्रभाव ग्राहकतेने आपल्या ठिकाणी देखील पडावा अशी कुठं अपेक्षा नमस्कारामध्ये आहे. जेव्हा असे सर्वत्र नमस्कार आहेत तेव्हा, आणि सद्गुरूंना केलेल्या नमस्कारांनी देखील सद्गुरूंची शांती, समाधान, आनंद हे मिळावं अशीच अपेक्षा आहे. आणि थोर व्यक्तींना केलेले नमस्कार हे उघड उघड कृपा संपादन हाच त्याच्या मागे भाव असतो. समर्थ म्हणतात की नमस्कारे लीनता घडे, नमस्कारांनी लीनता, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी. चांगली चांगली जी मंडळी आहेत त्यांना नमस्कार केल्यामुळं त्यांच्या ठिकाणी तुमच्याबद्दलही सद्भाव राहतो, तुम्हाला त्यांच्या ठिकाणी सद्भाव राहतो. त्यांच्याशी सख्य होतं. या सख्याचा उपयोग चांगल्या मंडळींशी झालेल्या गुणांच्या अंगाने, ज्ञानाच्या अंगाने, त्याचा तुम्हालाच होणार आहे. नमस्कारे दोष जाती. कधी कधी आपण केलेल्या अपराधाबद्दल नमस्कार केला जातो, आपल्या ठिकाणी असणाऱ्या दोषाबद्दल वाईट वाटून नमस्कार केला जातो, तेव्हा दोष जावेत या अंतर्यामीच्या भावाकरता केलेल्या नमस्कारामुळे दोष जायला सुरुवात होते जाती असं समर्थांनी म्हटलंय. नमस्कारे अन्याय क्षमती, अन्यायांना देखील क्षमा होते, अर्थात आपण केलेल्या अन्यायाला देखील नमस्कारामुळे क्षमा होते. आपण क्षमा करणारे असूस असं आपल्याला नमस्कार होतील असं नाही, पण आपल्या अन्यायाला नमस्कारामुळे क्षमा. नमस्कारे मोडली जडती समाधाने, जी शांती समाधान बिघडलेलं असतं, मनपूर्वक नमस्कार जर केला तर त्याच्यात करणाऱ्याला समाधान आहे. गीतेमध्ये कर्म विकर्म अकर्म तू समजून घे असा जो विषय आला त्याच्यामध्ये स्वामीजी नेहमी सांगायचे की नमस्काराचं कर्म आहे आणि नमस्कार हे विकर्म देखील आहे. उदाहरणार्थ तुम्ही मला दिसलात आणि मी तुम्हाला नमस्कार केला, आणि तुम्ही मला दिसलात आणि मी तुम्हाला नमस्कार केला असं वाकून नुसते हात जोडणं हे कर्म असं स्वामीजी म्हणायचे, आणि तुम्ही मला दिसल्यामुळे मी तुम्हाला थोडा झुकून नमस्कार केला तर त्या कर्माचंच हे विकर्म आहे, विशेष कर्म आहे, साधनारूपी कर्म आहे. सत्यसाई निलयमध्ये एक गुरु नानकांचा फोटो होता, तर माझ्या कल्पनेप्रमाणे महिन्यातून चार एक वेळेला तरी त्या फोटोपाशी स्वामीजी थांबायचे आणि कोणाला तरी सांगायचे की हा असा नमस्कार पाहिजे असं म्हणायचे. त्या नमस्कारामध्ये जे भाव अजूनही असेल मला वाटतं विलास तिथं खाली नाहीये, चिन्मयी नेला, तर त्या नमस्कारामध्ये जे भाव आहेत नानक जी अतिशय आहे. नम्र मान खाली झुकवलेली, डोळे सहज मिटलेले, चेहऱ्यावर नम्र भाव, शरणागत भाव, तर ते अगदी उद्मेखून दाखवायचं की असा नमस्कार पाहिजे असं म्हणायचं. असा नमस्कार करणाऱ्याला देखील समाधान मिळतं आणि करणाऱ्याला देखील, म्हणजे तो ज्याला करतो तो जिंकला जाईल बाहेरची ती गोष्ट आहे समजा, पण करणाऱ्याकरता सगळं चाललंय. मला असं वाटत होतं की हे आज संपेल, पण अजून थोडा विषय समर्थांनी जो सांगितलाय तो राहिलाय, तो आपण पुढच्या वेळेला पाहू. पण समर्थांनी या नमस्काराकरता फार अगदी आपलं लक्ष वेधलं जाईल अशा ओव्या लिहिलेल्या आहेत. नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव वोळे साधकावरी, अन्याय करूनी आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी, साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु प्रभु राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।